दत्रच वाद निघाल हे गाव साज भैरवनाथाच्या पायाशी जमली संधी लेकर हे सुटलं दत्रच वाद निघाल हे गाव साज भैरवनाथाच्या पायाशी जमली संधी लेकर रंगला कुस्तीचा फड पायाती होतो या जड ह्या लाल मातीत होत या चलन अवघड उधुळ दे गुलाल वाजू दे संबळ वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ वदत गदत चालल या तुपालखीचा खेळ होरा पोरीची वर्दळ ना कुणाचा कुणाला मेळ वदत गदत चालल या तुपालखीचा खेळ इथं आलय माथ्यावर खांद्यावरी पेलल या भार अद्भुत तुझा महिमा देवा येतो मी शरण उधुळ दे गुलाल वाजू दे संबळ गुरव घालतो या कारण देवाचा लावून कौल हकेला धावून येणारा म्हणतो या मी येतो गुरव घालतो या कारण देवाचा लावून कौल हकेला धावून येणारा म्हणतो या मी येतो कळ एक तुम्ही अंगात घडी आला या रे रंगात येतात तो धावतो या हाती ठेवून नांगर उधुळ दे गुलाल वाजू दे संबळ